आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. सीजेपीची आंदोलन मागे घेतल्याची घोषणा. आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. संत्रा होऊ शकतो विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास. आणि विदर्भात येत्या 29 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमानासह पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हाच आपला संकल्प आहे. जंतरमंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाजमाध्यमावरील पत्रात म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणात आपण पहिल्या दिवसापासून पूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि कधीही परिस्थितीपासून दूर पळालो नाही, असंही प्रधान यांनी स्पष्ट केलं. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट यूजी निकालात वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या काळातही काही जबाबदार पदांवरील व्यक्तींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. नीट पेपरफुटी प्रकरणासह अन्य मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. सीजेपी या संघटनेचे संस्थापक अभिजित दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं स्वागत करत ही लोकशाहीचा विजय असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस जनता पार्टी आणि केंद्र शासनातर्फे आज दिल्ली इथं काही वेळाआधी कॉन्स्टिट्यूशन क्लब इथल्या संयुक्त पत्रकार परिषदेत विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली. सरकारनं आंदोलक विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे काँग्रेस जनता पार्टीनं आपलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष राका यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
आंदोलनकर्त्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेले FIR मागे घेण्याची सीजेपीची मागणी केंद्र सरकारनं मान्य केली असून यापुढे भविष्यात आंदोलनकर्त्यांविरुद्ध कोणतेही नवीन गुन्हे दाखल करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. परीक्षा पेपरफुटीमुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या जीवितहानी प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी सांगितलं.
सबसे पहली बात तो ये है कि कोई भी एक्शन FIR न हो और अगर है तो वो विड्रॉ हो और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा. इस बात को सरकार ने स्वीकारा है जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. उसी तरीके से फ्यूचर में भी जो ऑर्गेनाइजर्स है और प्रोटेस्टर्स है उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है.
व्यापक शिक्षण आणि परीक्षाविषयक सीजेपीने सादर केलेल्या 5 कलमी मसुद्यावरही सरकार गांभीर्यानं विचार करणार असल्याची माहिती यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री JITENDRA SINGH यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर इथं हजारो विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्याची मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विद्यार्थ्यांच्या एकजुटीचं आणि संयमानं दिलेल्या लढ्याचं कौतुक केलंय. त्यांनी हा देशातील युवा शक्तीचा मोठा विजय असल्याचं सांगत आंदोलनाला नैतिक पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षातील सर्व खासदारांचेही आभार मानले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि युवकांचं अभिनंदन केलंय. समाजमाध्यमावरील व्हिडिओ संदेशात त्यांनी शिक्षण व्यवस्थेच्या पुनर्बांधणीच्या दिशेनं हा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्या आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या 14 वर पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी TET परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. महाराष्ट्रात आता सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. देशातील प्रत्येक युवक युवतीला आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्याची प्रेरणा आणि संधी मिळावी, तसंच विकसित भारताच्या निर्मितीचा हा प्रवास अधिक वेगानं पुढे जावा यासाठी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितलाय की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाई करता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहित आहेत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबिरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलंय. आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येऊ अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठल चरणी केली आहे. विदर्भात आषाढी एकादशीचा उत्साह बघायला मिळतो आहे. आषाढी एकादशीनिमित्त विदर्भातील नागपूर नजीक श्री क्षेत्र धापेवाडा इथं आज पहाटे 3 वाजता श्री विठ्ठलाची आमदार राजीव पोद्दार आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूजा केली. भाजप महिला मोर्चातर्फे यवतमाळमध्ये भव्य विठुरायाची पंढरीची वारी काढण्यात आली. विठ्ठल नामाचा गजर, काळ मृदुंगाचा निनाद, भगव्या पताका आणि आकर्षक दिंड्यांनी शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं. भंडारा शहरात 2000 अधिक विद्यार्थ्यांनी वारी काढली, तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासून गणगण गणात बोते या जयघोषानं दुमदुमून गेला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विदर्भातील कृषी क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी रोगमुक्त रोपांची निर्मिती, शेतकरी आणि रोपवाटिकांना योग्य प्रशिक्षण आणि संशोधनाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR अंतर्गत केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थान इथल्या केंद्र सरकारच्या क्लीन प्लांट उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यशाळेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. विदर्भात येत्या 29 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमानासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आणि उद्या संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. तर 29 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आगामी काही तासांमध्ये अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी अत्यंत हलक्या स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते, तर वाशिम, अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी आणि परदेशातील भारतीयांशी संवाद साधणार आहे. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 136 भाग असेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, CJP आंदोलन मागे घेतल्याची घोषणा. आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. संत्रा होऊ शकतो विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास. आणि विदर्भात येत्या 29 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमानासह पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.